सुपर हिट 93.5 रेड एफएम पर मैं हूँ अभिनीत आपके साथ। वेलकम आप सभी का सुपर हिट गानों के बाद। तो सध्या सोशल मीडियावरती ना एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे, खूपच लोकप्रिय हा व्हिडिओ होतो आहे। एका महिला पोलिसाचा हा व्हिडिओ आहे ज्यात त्या अतिशय गोड आवाजामध्ये, अतिशय मंजूळ आवाजामध्ये गाणं गात आहेत। पुण्याच्या क्राईम ब्रांचच्या API म्हणजेच असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर अर्चना पाटील फुलसुंदर यांचा हा व्हिडिओ आहे, ज्यात त्यांनी तुझसे नाराज नाही जिंदगी हे गाणं गायलंय। लोकांनी या गाण्याला खूप पसंत केलंय आणि लाखो व्ह्यूज आणि शेअर्सला मिळालेत। सो आज आपल्यासोबत पुण्यावरनं असणार आहेत असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर अर्चना पाटील फुलसुंदर। मूळच्या त्या औरंगाबादच्या आहेत, त्यांचं माहेर औरंगाबादमध्ये आहे, जिनके साथ हमारी यहां पे आज बातें होने वाली आहे। या गाण्यामधील आपण त्यांना विचारणार आहोत की हे गाणं त्यांनी कसं गायलं, त्यानंतर गाणं त्या कधीपासून शिकतायत आणि हा व्हिडिओ कसा व्हायरल झाला, ये सब बातें यहां पे होगी। लेकिन आने वाले गानों के बाद पुढचं गाणं मी तुम्हाला ऐकवतोय, बीपरा का एक गाना आपकी ओर आ रहा है, कोई फरियाद, बहुत ही खूबसूरत गाना है, सुना रहा हूं बस कुछ देर में। ऑल ऑन 93.5 रेड एफएम, मी अभिनीत तुमच्या सोबत, बजाते रहो।